ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है.
गुड मॉर्निंग, दिस इज सानिया फ्रॉम SP वेल्थ. वी आर बेस्ड इन ठाणे. कैन वी टॉक फॉर 2 मिनट्स प्लीज?